तेल मोठं म्हणतं त्याला तिने चिंतून नाकत ते म्हणतं दहा वेळा म्हणते सोडत 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 नाही म्हणतंय हे माझ्यावर दुखून देते सगळं सायटल जात आहे
मला तुमच्यासारखे
नाही काय बोलत नाही काय नाही
तसंच झालं ना
हा जोशी सर बोलतायत ना सर मी विशाल बोलतोय परांश्री अभिरुची परिसर म्हणून मागे एन्क्वायरी केली होती तुम्ही फ्लॅट संदर्भात आपण बर चालेल कधीपर्यंत सर ओके सर हा चालेल ओके सर